मोदी आवास योजना तारीख 01/01/2024 क्षेत्र ग्रामीण प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा प्रति लाभार्थी रुपया 1200000 शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रुपया 1200000 व मनरेगा अंतर्गत रुपया 26000 मोदी आवास योजना राज्य शासन पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील इतर मागास वर्ग ओ सी एस एन टी प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतीक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी 269 चे बांधकाम करणे आवश्यक आहे. लाभार्थी नागरिक फायदे बेघर नागरिकाला घर मिळणे. अर्ज कसा करावा ग्रामपंचायती मार्फत निवड केलेले लाभार्थी